आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे.
हॅलो, कुणाला बोलत होती का?
काय रे तुझी कटकट, जेव्हा बघल तेव्हा नुसता संशयच घेत असतो माझ्यावर. विश्वास नसेल ना तर आजपासून मला फोन करायचा नाही.
जा बाळा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार.
आता मन भर लग तुझं प्रेम भर भर लग तुझं आता मन भर लग तुझं गद्दारी करून तू सहन दे जातर मला गद्दारी करून तू सहन दे जातर मला पाखरा
भोगल मी भोग झालं तुझं.